आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बँकिंग विषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 संसदेमध्ये मंजूर. भारताच्या दूरदर्शी विकासासाठी अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची माहिती. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीनं आज कोळसा खाणींचा लिलाव. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धांचा आज समारोप. महाराष्ट्र 15 सुवर्ण 16 रौप्य आणि 23 पदकांसह 5व्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. बँकिंग विषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 काल राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर केलं असून त्यात भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 यासह एकंदर 5 विविध बँकिंग विषयक कायद्यांमध्ये सुधारणा आणि संशोधन करण्यात येणार आहे. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी 4 नावं नोंदवता यावीत अशी तरतूद या विधेयकात आहे. तसंच बँकांच्या लेखापरीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं इत्यादी सुधारणाही यामध्ये समाविष्ट आहेत. या विधेयकाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की देशातलं बँकिंग क्षेत्र अधिक भक्कम करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत अनेक सुधारणा केल्या आहेत. 2014 बँकिंग क्षेत्र दबावाखाली होतं पण सरकारनं सत्तेवर आल्यावर बँकिंग क्षेत्राची पायाभूत प्रणाली अधिक सक्षम बनवली आणि त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती सुधारली. 2014 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये 4 लाख जणांना रोजगार मिळाला असून बँकांची कर्ज मुद्दामून बुडवणाऱ्या व्यक्तींवर कर्ज वसुलीसाठी कडक कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेत काल त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 मंजूर झालं. त्यानुसार गुजरातमधल्या आणंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचं नाव बदलून त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं होणार आहे. संस्थेला विद्यापीठाचा तसंच राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेचा दर्जा दिला जाणार आहे. या संस्थेत सहकार आणि क्षेत्रातील संस्थांना तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अमूल या सहकारी कंपनीची सुरुवात करणाऱ्या त्रिभुवनभाई पटेल यांचं नाव या विद्यापीठाला दिलं जाणार असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसंच छोटे उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या विकासाला चालना देण्यासाठी हे विधेयक आणि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जास्त सहाय्यकारी होईल तसंच सहकार क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल असंही शहा म्हणाले. संरक्षण मंत्रालयानं काल भारत फोर्ज आणि टाटा एडव्हान्स सिस्टीम्स या दोन कंपन्यांची अत्याधुनिक तोफा आणि त्यांना वाहून नेणाऱ्या खास वाहनांच्या खरेदीचा करार केला. नवी दिल्लीत केलेल्या या कराराचं मूल्य 6,900 कोटी रुपये इतकं आहे. याबरोबरच संरक्षण मंत्रालयानं वर्तमान आर्थिक वर्ष 2024-25 1,40,000 कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक खरेदीचा टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकानं गेल्या 3 वर्षात देशामध्ये 1,500 जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितलं की यासंदर्भात 72,000 जास्त तक्रारी पत्र सूचना कार्यालयाला मिळाल्या असून त्यांचं सत्यता शोधक पथक बातम्यांच्या सत्यतेचा तपास करून त्याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियावरून देतं. नागरिकांनी सरकारशी संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांविषयी आपल्या तक्रारी असल्यास 8799711259 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं आवाहन अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितलं. नवी दिल्लीत एशिया सोसायटीतर्फे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागासाठीच्या व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच या सध्या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारच्या काळात दोन्ही देशांदरम्यान संरक्षण क्षेत्रातील संबंधांमध्येही अधिक वाढ होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. 2023 भारत आणि अमेरिका दरम्यान वस्तू आणि सेवा संदर्भातील व्यापार 190 अब्ज डॉलर्स होता आणि अमेरिका भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश ठरला. तसंच 2023-24 या वर्षात अमेरिकेनं भारतामध्ये 5 अब्ज डॉलर्सची प्रत्यक्ष गुंतवणूक करत भारताचा तिसरा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूक भागीदार देश ठरला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीनं आज कोळसा खाणींच्या लिलावाचा 12वा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये लिलावासाठी प्रस्तावित 13 कोळसा खाणी पूर्णतः आणि 12 खाणी अंशतः शोधून काढण्यात आल्या आहेत. या लिलावाचा उद्देश देशी तसंच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला अधिक बळ मिळवून देणं हा आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात 19 बैठका झाल्या आणि एकंदर 146 तास कामकाज झालं अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यापुढील म्हणजेच पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू होणार आहे. 30 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक करण्यात येतील आणि आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विवाहपूर्व समुपदेशनासाठी देशातील 11 राज्यांमध्ये आतापर्यंत 23 केंद्र उभारण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी काल आकाशवाणीला दिली. अशी समुपदेशन केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये उघडण्यात येतील. त्यांच्यावर जिल्हा प्रशासन आणि पालिकांची देखरेख राहील. विवाहासंबंधी सामाजिक मानसशास्त्र आणि वर्तनाचे पैलू यांच्याविषयी विवाह इच्छुक मुलामुलींना समुपदेशन या केंद्रामध्ये देण्यात येईल. संयुक्त कुटुंब पद्धती लयाला जात असून लहान कुटुंब निर्माण होत आहेत, त्यामुळे वैवाहिक तंटे, घटस्फोट, अपयशी विवाहांची प्रकरणं वाढत असल्याचंही रहाटकर यांनी सांगितलं. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध तत्काळ थांबवावं या मागणीसाठी काल शेकडो पॅलेस्टीन नागरिकांनी गाझापट्टीच्या उत्तर भागात निदर्शनं केली. हातात युद्धाच्या विरुद्ध फलक झळकावत आणि घोषणा देत त्यांनी ही निदर्शनं केली. गेले 17 महिने चाललेल्या या युद्धामुळे गाझापट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धांच्या भारोत्तोलन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकंदर 5 पदकं पटकावली आहेत. दिनेश बागडेनं सुवर्ण पदकाला गवसणी घालत कालचा दिवस गाजवला. नेमबाजीत महाराष्ट्रानं 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकून 3रं स्थान प्राप्त केलं. स्वरूप उन्हाळकर आणि सागर कटाळेनं सुवर्ण पदकं जिंकली. सर्वसाधारण तृतीय विजेतेपदाचा करंडक स्वरूप उन्हाळकर यानं स्वीकारला. या स्पर्धेत महाराष्ट्र 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह 5व्या स्थानावर राहिला. दरम्यान या स्पर्धांचा आज संध्याकाळी समारोप होत आहे. केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा सांगता समारंभ होत असून गेले 8 दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये देशभरातील 1300 दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बँकिंग विषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 संसदेत मंजूर. भारताच्या दूरदर्शी विकासासाठी अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची माहिती. केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या वतीनं आज कोळसा खाणींचा लिलाव आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धांचा आज समारोप. महाराष्ट्र 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह 5व्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.